नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गीक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चवकशी करपा खातीर स्थापन केल्ली उंचेल्या पांवड्यावेली समिती कायद्याच्या गरजेचेर मुल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवादा आड निर्णायक कारवाय करपाच्या गरजेचेर दिलो भर. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक, गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आनी त्रिपुरा ह्या राज्यां खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो: बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गीक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चवकशी करपा खातीर स्थापन केल्ली उंचेल्या पांवड्यावेली समिती हे समस्येचेर तोडगो काडपा खातीर कायद्याची गरज आसा काय हाचेर मुल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. गांधीनगर हांगा एका कार्यावळीत ते उलयताले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमुर्ती प्रकाश प्रभाकर नावेलकर हांच्या अध्यक्षतायेखाला ही समिती एका वर्सा भितर आपलो अहवाल सादर करतली. केंद्र सरकार देशातल्या दरेका घुसखोराक वळखून ताका देशा भायर काडपाक कटिबद्ध आसा अशें तांणी सांगले. घरमंत्री अमित शाह हांणी बांगलादेशी घुसखोरी वयल्या अस्तंत बंगालांतल्या आदल्या तृणमूल काँग्रेस सरकाराचेर टिका केली आनी विधानसभा वेंचणुके उपरांत परिस्थिती बदल्ल्या अशें सांगले. सुरक्षीत शीम वणटे खातीर 7 दिसांत बीएसएफाक 600 हॅक्टर जमीन सुपूर्त केली अशें मुखेलमंत्री सुमेंदु अधिकारी हांची तोखणाय करताना घरमंत्र्यांनी सांगले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवादा आड निर्णायक कारवाई करपाचे गरजेचेर भर दिला. रशियातल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात ते उलयताले. आतंकवादाक उर्बा दितात तांकां तेंको दिवचो वा तांचेर खर कारवाय करची हाचो निर्णय जापसालदार देशांनी घेवचो अशें मॉस्कोतल्या बसकेंत अजीत डोवाल हांणी सांगले. दुसऱ्या म्हाझुजा उपरांत स्थापन जाल्ल्या जागतीक संस्था मदीं सुदारणा करपाचो मुद्दो लेगीत उपरासीत केलो आनी जागतीक दक्षिणेतल्या देशांक चड प्रतिनिधित्व दिवपाचे लेगीत आवाहन तांणी हे वेळार केले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचो संदर्भ दितना डोवाल हांणी हॉर्मुझची सामुद्रधुनी आनी लाल सागर हे सारख्या आंतरराष्ट्रीय दर्यादेग मार्गावरवीं सुरक्षीत आनी बरे तरेन वेपार सुनिश्चीत करपाच्या गरजेचेर लेगीत भर दिलो. हे बसकेवेळार तांणी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचीव सर्गे शोयगु हांची भेट घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी संरक्षण, सुरक्षा, उर्जा आनी वेपार हे सयत वेगवेगळ्या मळावेल्या सहकार्याचो नियाळ घेतलो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक, गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. आयज ते बंगळुरूत आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनच्या 45व्या वर्धापन दिसाच्या जागतीक सुवाळ्यात वांटेकार जातले. त्या उपरांत ते दावणगेरेतल्या युनिव्हर्सिटी बीडीटी कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या प्लॅटिनम जुबली सुवाळ्यात वांटेकार जातले. फाल्यां उपराष्ट्रपती राधाकृष्णन पणजेंत गोंय राज्य स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वांटेकार जातले आनी CSIR इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीक भेट दितले. आयतारा ते कर्नाटकांतल्या बेलथंगडीत CRI इंडस्ट्रियल पार्कचें उक्तावण करतले आनी श्रीक्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराक भेट दितले. त्या उपरांत ते केरळांतल्या कोट्टायम हांगा दिपिका ह्या मल्याळम दिसाच्या 140व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्याचें उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिक्कीम पुलिसांक प्रतिश्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशांतले 15वें राज्य आनी ईशान्य भारतांतले 3रें राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरीक केंद्रीत आनी दुर्बळ घटकां वांगडा संवेदनशील रावपाचें आवाहन पुलीस दळांक केलां.
व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाए जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली ही चड पारदर्शकताय सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतीशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी विद्यार्थ्यांक आश्वासन दिला. नवी दिल्लींत CBSE अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी सांगले.
बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनकी हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि त्रिपुरा ह्या राज्यांखातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंत दिल्लीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांची पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. डॉ अर्चना गुप्ता हांची हरियाणा भाजपाच्यो मुखेली म्हण, तर केवल सिंग ढिल्लन हांची पंजाब भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हण नियुक्ती केल्या. अभिषेक देवरॉय हांची त्रिपुरा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. हे नियुक्त्यांच्या माध्यमातल्यान नितीन नवीन हांणी राज्यांच्या तसेच राष्ट्रीय पावण्यावेल्या पदाधिकाऱ्यांचो नवो पंगड वेचून काढपाची प्रक्रिया सुरू केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत जनजाती सुरक्षा मंचा प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाविषयी मंचचे समर्पण खऱ्यांनीच तोखण्या करपासारखेच असा, अशें सोशल मिडियावेल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. हे बसकेवर आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाकडेन संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर अर्थपूर्ण चर्चा झाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टो डॉलायट्स हांची भेट घेतली. हे भेटीवेळार दोनूय वटेन अस्तंत आशियातल्या बदलत्या परिस्थितीचेर आणि भूंयमध्य दर्यादेग प्रदेशातल्या भारताच्या हितसंबंधांचेर चर्चा केली, अशें एका सोशल मिडिया पोस्टार डॉ जयशंकर हांणी सांगले. सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी हालींच केल्ल्या भारत भेटीक लागून दोनूय देशांमधली भागीदारी एका नव्या पांवड्यार पावल्या, अशें ते उलयले. जयशंकर हांणी सायप्रसातल्या जिमनीच हांगा युरोपियन युनियनच्या विदेश मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेक लेगीत बरी चर्चा जाल्ल्याचे सांगले. तांणी युरोपियन युनियन आणि भूंयमध्य दर्यादेगेवेल्या देशांवांगडा आशिल्ले भारताच्या संबंधाविशी परतून एक फावट पुष्टी दिली. 2025-26 ह्या वर्सात दिल्लीत 370 आयुष्मान आरोग्य मंदीर सुरू केल्यात. ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण आणि निर्धारित आर्थिक मानकांप्रमाण विकसित आणि संचलित केल्यात, असे दिल्ली सरकारान म्हळा. खर्च निर्धारित मर्यादे परस चड झाल्याच्या माध्यमांमधल्या खबरांचे सरकारान खंडन केला. राजधानीतल्या भलायकी सेवांचो विस्तार पुरायपणान पारदर्शकतेन करतात, असे दिल्लीचे भलायकी मंत्री डॉ पंकज कुमार सिंग हांणी सांगले. हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगडच्या कांय वाठारांनी गडगड आणि पावसा खातीरचो रेड अलर्ट जारी केला. काल राती राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या वाठारांनी पावस पडिल्ल्यान खर उष्णतायेतल्यान सुटका मेळ्ळी. हवामान खात्यान दिल्ल्या माहितीप्रमाण आयज बिहार, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात खर वारे मारपाची शक्यताय उक्तायला. छत्तीसगड, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, कर्नाटकात अशीच परिस्थिती असतली. अंदमान आणि निकोबार जुवे, केरळ, माहे, बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, उत्तराखंड आणि अस्तंत उत्तर प्रदेशात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ न्यू चंदीगडातल्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात सांजे 7:30 जातलो. आयच्या खेळातलो जैतिवंत पंगड आयतारा अहमदाबादात जावपी निमण्या खेळात आरसीबी पंगडा आड खेळटलो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर, पिराय 21-50 वर्सां मजगतीं, कोंकणी भाशेचें गिज्ञान, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब, प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020-672710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. बेकायदेशीर घुसखोरी आणि हेर अनैसर्गिक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चौकशी करपा खातीर स्थापन केल्ली उच्चेल्या पांवड्यावेली समिती कायद्याच्या गरजेचेर मूल्यांकन करतली, अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी म्हळा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवाद आड निर्णय कारवाई करपाच्या गरजेचेर दिलो भर. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक, गोवा आणि केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि त्रिपुरा ह्या राज्यांखातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. आणि आयपीएल क्रिकेट खातीर दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.